hits 93.5 Red FM वर 8:47 मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये. आज ना अशा काही काही गोष्टी वाचायला मिळत आहेत ज्या वाचल्यानंतर खऱ्या अर्थानं काटा येतोय अंगावर. अवघड सगळं निगेटिव्ह आणि निगेटिव्ह असो त्यांबद्दल बोलूयात, जरा इन डिटेल बोलूयात आपण मॉर्निंग नंबर वन मध्ये. पण काही त्या गोष्टी ज्या खऱ्या अर्थानं प्रचंड महत्त्वपूर्ण आहे त्या म्हणजे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कर्नाटक सरकारचं आवाहन असं आहे की पंतप्रधानांनी जे दुःख व्यक्त केलं आहे आजू म्हणजे पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केलेलं आहे आजूबाजूच्या सिच्युएशनवर, नाईलाज आहे, पाणी सोडावंच लागणार आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे. एकूणच ईदच्या दिवशी श्रीनगरमध्ये काश्मीरात हा दुसरा मुद्दा, तिकडं दगडफेक झाली, संचारबंदी लागू करण्यात आली, दोघांचा मृत्यू झाला आणि टेलिकॉम सेवासुद्धा बंद होती. अवघड. सोन्याची किंमत दुसरीकडे घसरलेली आहे. सोनं 125 रुपयांनी घसरलेलं आहे आणि 31,050 रुपयात्वा अशी किंमत सोन्याची सध्या पाहायला मिळते. एकूणच परिस्थिती फारच अवघड. म्हणजे आज अशा काही गोष्टी वाचायला मिळतात ना, फार विचित्र. सुपरच 93.5 रेड एफ एमवर काढूयात काहीतरी एक पॉझिटिव्ह वे आऊट काढूयात जरा या सगळ्यातून, आपल्या मानसिकतेला बदलण्यासाठी काहीतरी गोष्टी करूया. तिकडे काय बजाते राहो.